नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा पुनरुज्जीवनाच्या वेगवेगळ्या पावण्यार देश मार्गक्रमण करता असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज सांगले. उत्तर प्रदेशातल्या अयोध्या हांगच्या श्रीराम जन्मभूमी देवळांत आयज सकाळी राष्ट्रपती सभेक संबोधित करताल्यो. प्रभू रामाची नगरी असलेल्या अयोध्येन आम्ही सगळ्यांनी भारताक संसारात वडले स्थान मिळवून दिवपाचे वचन दिवया असे राष्ट्रपती मुर्मू हांणी संबोधन करताना म्हणले.
समावेशी समाज और विकसित राष्ट्र के निर्माण के दिशा में आगे बढ़ रहे हैं. प्रभु श्री राम के आशीर्वाद से बस 2047 या शायद उससे पहले ही हम उन लक्ष्यों का प्राप्त कर सकेंगे. 21वीं सदी में हमारे समावेशी समाज और विकसित राष्ट्र की परिकल्पना राम राज्य के वर्णन में प्राप्त होती है.
अस्तंत आशियान तनाव वाढत असा. मजगती कतारच्या महत्वाच्या ऊर्जा मुळाव्या साधन सुविधांचेर क्षेपणास्त्र हल्ल्या उपरांत अमेरिकेन इराणांक खर शिटकावणी दिल्या. कतारच्या सुविधांचेर इराणान फुडें कसलोय हल्लो केल्यार वॉशिंग्टन प्रतिसाद दितलो अशे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. तशेंच परतून अशे हल्ले जाले जाल्यार इराणाचे साऊथ पार्स गॅस क्षेत्र उडयतले अशी शिटकावणी तांणी दिला. वीज म्हळ्यार फकत उर्जा न्हय, ती फुडारपणाचो एक नकासो अशें केंद्रीय वीज मंत्री मनोहर लाल हांणी आयज सांगले. नवी दिल्लीन जाल्ल्या भारत वीज शिखर परिशद 2024 उक्तावण अधिवेशनान संबोधन करताना मंत्री मनोहर लाल हांणी वीज परवडपाचेर भर दिलो आनी भारतान वीज हेर जायत्या देशा परस चड परवडटा अशें सांगले. तांणी फुडें सांगले की वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड नेटवर्काचो एक भाग म्हूण सरकार संयुक्त अरब अमिरात कडेन पाणबुडी वीज प्रसारण केबल नेटवर्क चालीक लावपाची येवजण आखपाक लागला. केंद्रीय मंत्रिमंडळान 2026-27 ते 30-31 या काळान 1500 मेगावॉट क्षमताय आशिल्ले ल्हान जलविद्युत प्रकल्प स्थापन करपा खातीर ल्हान जलविद्युत उदरगत येवजणेक मान्यताय दिल्या.
भारत चेयर कार की सर्विसेज 162 सर्विसेज चल चुकी है. मध्यम वर्ग के परिवारों ने इसको बहुत स्वीकार किया है. अमृत भारत ट्रेन जो कि गरीब से गरीब व्यक्ति के लिए बहुत अच्छी सर्विस है, 60 सर्विसेज चल चुकी है देश में. नमो भारत रैपिड रेल 4 सर्विसेज चल चुकी है. वंदे भारत स्लीपर 2 सर्विसेज चल चुकी है. हाइड्रोजन ट्रेन का डेवलपमेंट हो चुका है कम्प्लीट, जो की विश्व की सबसे पावरफुल हाइड्रोजन ट्रेन है.
फुडल्या वर्सांनी देशी ड्रोन उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून उदेत येवपा खातीर मिशन मोडाचेर काम करप गरजेचे आसा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सांगले. नवे दिल्लीन जाल्ल्या राष्ट्रीय संरक्षण उद्देग परिशदेन संबोधित करताना मंत्री राजनाथ सिंग हांणी रणनिती स्वायत्तता सुनिश्चित करपा खातीर संरक्षणाची तयारी वाढोवपा खातीर आनी सध्याच्या भूराजनैतिक अनिश्चिततायेन देशाक आत्मनिर्भर करपा खातीर ड्रोन उत्पादन पर्यावरण प्रणाली तयार करपाच्या तत्काळपणाचेर भर दिलो.
Small or medium industry.
Our small and medium industries are moving forward with a new mindset and new technologies playing a significant role in making the country self-reliant Atmanirbhar. Seeing the success of IDEX DISC, so far, for the first time, more than 100 challenges are being presented by our defense public sector undertakings. I extend my heartiest congratulations to all the innovators for this new edition of DISC.
Havaman. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस आसाम आनी मेघालयान व्हड ते खूप व्हड पावस पडपाचो अदमास उक्तयला. तशेंच फाल्यां हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तराखंडान व्हड प्रमाणान पावस पडपाच्या शिटकावणी सयत हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. खेळ. ईशान किशन इंडियन प्रिमियर लीग 2026 पहिल्या कांय मॅची खातीर सनरायझर्स हैदराबादाचे नेतृत्व करतलो. फाटीच्या दुखापतीक लागून पॅट कमिन्स आजून बरो झालो ना म्हण ताच्या जाग्यार ईशान किशनान ताबो घेतला. अभिषेक शर्मा या काळान किशनाचो उपकर्णधार म्हणून काम करतलो. खबराप्रमाण ही व्यवस्था फकत तात्पुरती असा आणि नेमान कॅप्टन कमिन्स पुरायपणान सारखो जातकूच फुडारपण परतून सुरू करतलो. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र आयकोपाक रावात फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.